श्री दासबोध दशक 17वां प्रकृति पुरुष समास 5वां अजपा निरूपण
श्री राम ये कवि सहस्र सासे जपा नेमून गेली ते अजपा विचार पाहता सोपा सकळ काही मुखी नासिकी असी जे प्राणे तयास अखंड येणे जाणे याचा विचार पाहणे सूक्ष्म दृष्टी मुळी पाहता एक स्वर त्याचा तार मंत्र घोर त्या घोराहून सूक्ष्म विचार अजपाचा सरी गम पदनिस सरी मातृका सायास प्रथम स्वरे मातृकास म्हणून पाहावे परे वाचे हून वर्ते आणि पश्यंती खालते स्वराचे जन्मस्थान ते तेथून उठे ये कांती उगेच बैसावे तेथे हे समजून पाहावे अखंड घ्यावे सांडावे प्रभंजनासी ये कांती मौन्य धरून बैसे सावध पाहता कैसे भासे सोहम सोहम ऐसे शब्द होती उच्चारे विण जे शब्द ते जाणावे सहज शब्द प्रत्ययायेती परंतु नाद काहीच नाही ते शब्द सांडून बैसला तो मौनी म्हणावा भला योगाभ्यासाचा गलबला या कारणे ये कांती मौन्य धरून बैसला तेथे कोण शब्द जाना सोहम ऐसा भासला अंतर्यामी धरिता सो सांडिताहं अखंड चाले सोहं सोहं याचा विचार पाहता बहुविस्तारला देहधारक तेतुका प्राणी श्वेतज उद्विजादिक खाणी स्वासो स्वास नस्ता प्राणी कैसे जीती ऐसी हे अजपा सकळासी परंतु कळे जाणत्यासी सहज सांडून सायासी पडोच नये सहज देव असत चियसे साया से देव फुटे नासे नासिवंत देवास विश्वासे ऐसा कवणु जगदांतराचे दर्शन सहज घडे अखंड ध्यान आत्मिच्छेने जन सकळ वर्तती आत्मयाचे समाधान घडे तैसे चियाशन सांडले फिटले समर्पण तयासीच होये अग्न पुरुष पोटी वसती तयास अवदाने सकळ देती लोक आज्ञेमध्ये असती आत्मयाचे सहज देव जप ध्याने सहज चालणे स्तुती स्तवने सहज घडे ते भगवाने मान्य कीजे सहज समजाया कारणे नाना हटयोग करणे परंतु एकाएकी समजणे घडत नाही द्रव्य चुकते दरिद्र येते तळी लक्ष्मीवरी वर्तते प्राणी काय करील ते ठाऊकी नाही तळघरामध्ये उदंड द्रव्य भिंतीमध्ये घातले द्रव्य स्तंभी तुळवटी द्रव्य आपण मध्ये लक्ष्मी मध्ये करंटा नांदे त्याचे दरिद्र अधिक सांदे नवल केले परमानंदे परम पुरुषे एक पाहाती एक खाती ऐसी विवेकाची गती प्रवृत्ती अथवा निवृत्ती येणेची न्याये अंतरी वसता नारायणे लक्ष्मीस काये उणे ज्याची लक्ष्मी तो आपणे बळकट धरावा
इति श्री दास बोधे गुरु शिष्य संवादे अजपा निरूपण नाम समास पाचवा.